नमस्कार, आपला आमदार जयकुमार भाऊ बोलतो आहे. विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि प्रत्येकजण आपापली जबाबदारी निभावतो आहे. त्याच्यामध्ये आपल्यासारख्या लोकांना आपली इलेक्शनमधली अधिकारी म्हणून जबाबदारी निभावण्यासाठी आपल्याला जायचं आहे आणि तत्पूर्वी आपल्या सगळ्यांना आपल्या मतदानाचा हक्क पोस्टलद्वारे आपल्याला बजवायचा आहे. तरी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की शिंदखेडा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण मला पाठिंबा देऊन माझ्या एक नंबरच्या बटणावर कमळाच्या निशाणीवर मतदान करून मला शुभेच्छा, पाठिंबा आणि आशीर्वाद द्यावा ही नम्र विनंती करतो. मला विश्वास आहे की तो तुम्ही द्याल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.